आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
देणगी निधी भारतातील मौन विरुद्ध जपानमधील कृती निवडणूक रोखे भाग 13। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। जपानमध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सचा मुद्दा उद्भवला असता तर काय झाले असते? कल्पना करा की भारताऐवजी जपानमध्ये सत्ताधारी पक्षासाठी रोखे खरेदी केल्यानंतर कंपनीवर छापा टाकल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। भारत सरकार आणि पंतप्रधानांनी इलेक्टोरल बॉन्ड्स उघड करण्याबाबत मौन बाळगले आहे। ही शांतता मोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जपानने अशीच परिस्थिती कशी हाताळली असती यावर चर्चा करणे। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जपान जागतिक गुरु असल्याचा दावा करत नाही किंवा त्याच्या कोणत्याही पंतप्रधानांनी एक होण्याची आकांक्षा बाळगली नाही। तरीही भारतात जे घडत आहे त्या तुलनेत जपानमधील तत्सम प्रकरणाला मिळालेला प्रतिसाद समजून घेण्यासारखा आहे। एका फोटोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान किशिदा एकत्र दिसत आहेत। तथापि त्यांच्या पक्षांतर्गत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया स्पष्टपणे वेगळी आहे। या वर्षाच्या जानेवारीमध्ये जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी संसदेत माफी मागितली कारण त्यांचा लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष इव्हेंटच्या तिकिटांच्या विक्रीची योग्यरित्या नोंद करण्यात अयशस्वी ठरला, ज्यामुळे 675 दशलक्ष येईन भारतीय रुपयांमध्ये 52 कोटींच्या बरोबरीचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले। या पैशाचा हिशेब पक्षाने नियमानुसार केला नाही, तो निवडणूक वापरासाठी गुप्त खात्यात ठेवला। हा मुद्दा समोर आल्यानंतर किशिदा यांच्या सरकारमधील 4 कॅबिनेट मंत्री आणि 5 उपमंत्र्यांनी राजीनामा दिला। किशिदा यांनी हे राजीनामे स्वीकारले आणि त्यांच्या जागी नवीन व्यक्तींची नियुक्ती केली। शिवाय तपासात 3 खासदार आणि पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची पुष्टी झाली, ज्यामुळे त्वरित कारवाई झाली। याउलट भारताचे पंतप्रधान मौन बाळगून आहेत। हे मौन केवळ रोख्यांच्या मुद्द्यापर्यंतच नाही तर ब्रिजभूषण सिंग यांच्या प्रकरणापर्यंतही आहे। 15 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी पंतप्रधानांनी ना कारवाई केली ना भाष्य केले। या काळात संजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील अंमलबजावणी संचालनालयाने ईडी छापे टाकल्यानंतरही कंपन्यांनी रोखे खरेदी करणे सुरूच ठेवल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे। सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत मिश्रा यांचा कार्यकाळ अनेक वेळा वाढवण्यात आला। कंपन्या, राजकीय पक्ष आणि खुद्द ईडीवर शंका व्यक्त केल्या जात असतानाही किशिदाने केलेल्या कारवाईच्या तुलनेत कोणतीही कारवाई झालेली नाही। यापूर्वी ईडीच्या छाप्यांमुळे लक्ष करण्यात आलेले अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, ही वस्तुस्थिती मीडियामध्ये वारंवार चर्चिली जाते। जर किशिदा अशाच स्थितीत असता तर त्याने कोणती कारवाई केली असती याचे आश्चर्य वाटते। जपानच्या पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला की या घोटाळ्यामुळे राजकारणावरील विश्वास उडाला आहे, तत्काळ सुधारात्मक कारवाई करण्यास वचनबद्ध आहे। किशिदा यांनी संसदेत माफी मागितली तर भारतात संसदेत बहुमताने मंजूर झालेला कायदा नंतर सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य घोषित केला। याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे की काही वक्तव्य केले आहे? जेव्हा जेव्हा शंका निर्माण होतात तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांच्या वरती येण्याचा प्रयत्न कसा करतात? मणिपूरमधील हिंसाचार आणि जंतर मंतरवर महिला कुस्तीपटूंनी आठवडाभर चाललेला उपोषण आम्ही वारंवार अधोरेखित केले आहे, तरीही पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। कुस्तीला अलविदा करूनही पंतप्रधानांनी काहीच केले नाही। त्यांच्या पक्षाने परिस्थितीकडे लक्ष देऊन समोर येणाऱ्या माहितीबद्दल बोलायला हवे होते। 251 कोटींच्या देणग्यांसह भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या या पक्षाचा दावा आहे की त्यांना निवडणूक रोखे कोणी दिले याचा हिशेब त्यांच्याकडे नाही। भाजपने असे म्हटले आहे की कायद्याने त्याची आवश्यकता नाही, परंतु निश्चितपणे भाजपने आपल्या आर्थिक रकमेचा हिशेब ठेवला पाहिजे ज्यात कोणी देणगी दिली यासा। कोणी गेटवर पैसे सोडले तर पक्ष फक्त आत आणून प्रचारावर खर्च करू लागतो का? जर कोणताही नियम नसेल तर निवडणूक आयोगाने कोणत्या नियमानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये भाजपला बॉन्ड खरेदीदारांचे तपशील मागवले? खाते चालू ठेवल्यासच निवडणूक आयोगाला देणग्यांची माहिती दिली जाऊ शकते. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 15 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक लढवणाऱ्या भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती ठेवणे बंधनकारक नाही, कारण असा कोणताही कायदा नाही आणि त्याच्याकडे तपशील नाही. त्याचा तपशील का नाही? कुणी 5 रुपये दिले तर कुणी दिले हे आठवते. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवला जातो आणि त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते, आणि इथे भाजपच म्हणत आहे की कोट्यवधी रुपयांचे रोखे कोणी विकत घेतले आणि पक्षाला दिले याचा तपशील त्यांच्याकडे नाही. काँग्रेस, सपा, जेडीयूनेही हिशेब ठेवला नाही तर त्याचा अर्थ भाजपला प्रश्न विचारायला नको का? 1 कोटी रुपयांचे रोखे देणगी देणारे कोणीतरी कुठेच दिसले नाही. ते कार्यालयातून आले असावेत आणि योग्य प्रक्रियेशिवाय 1 ते 1000 कोटी रुपयांचे रोखे सुपूर्द करणे योग्य नाही. कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये अभ्यागताचे नाव नोंदवले जाते परंतु बॉन्ड आणणाऱ्याचे नाव नाही हे आश्चर्यकारक आहे. यालाच ते पारदर्शकता म्हणतात. इतरांकडून कागदपत्रांची मागणी करणारा पक्ष स्वतःची कागदपत्रे व्यवस्थित ठेवत नाही आणि विचारल्यावर कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा दावा करतो. विरोधकांकडे देणग्यांबाबत माहिती मागितली जाते पण कायदा आणणाऱ्या पक्षाने उदाहरण घेऊन माहिती देऊ नये का? इकॉनॉमिक टाइम्समध्ये राहुल त्रिपाठी यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे की 7 वर्षांपूर्वी कॅगने लॉटरी व्यवसायातील अनेक अनियमितता ठळक केल्या होत्या. यानंतर गृहमंत्रालयाने लॉटरी नियमन कायद्याच्या नियमांमध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या, परंतु बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या दबावामुळे सरकारने त्या थांबवल्या. सरकारने हे नियम लागू केले असते तर सॅन्टियागो मार्टिनसारख्या कंपन्यांवर देखरेखा आणि नियमन वाढले असते. या एकाच कंपनीने 1300 कोटींहून अधिक किमतीचे रोखे खरेदी केले आहेत. डीएमकेला त्यांच्याकडून सर्वाधिक म्हणजे 509 कोटी मिळाले, पण बाकीचे पैसे कुठे गेले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डीएमकेला 509 कोटी मिळाल्याचा खुलासा मग भाजप का करू शकत नाही? भाजपसोबतच काँग्रेस आणि तृणमूलसह सर्व पक्षांनी ही माहिती जाहीर करावी. हे रोखे कोणी दिले हे त्यांना माहीत नाही, हे अशक्य आहे. असे असेल तर स्टेट बँकेनेच कोणाला कोणत्या बॉन्डमधून पैसे मिळाले याचा खुलासा करावा. निवडणूक आयोगानेही ही माहिती द्यावी. हे पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित करते आणि बॉन्ड्सबाबत पारदर्शकतेचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे उघड करते. 2019 भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्राप्त झालेल्या 10 कोटी रुपयांच्या रोख्यांची पूर्तता केली, परंतु पूर्तता करण्याची तारीख संपल्यानंतर त्याची पूर्तता करण्यात आली. सुरुवातीला हे स्पष्ट झाले नाही की भाजपने त्याची पूर्तता केली की अन्य कोणी केली, परंतु मुदत संपल्यानंतर बॉन्डची पूर्तता करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता भाजपसाठी करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून भाजपने 10 कोटींचे रोखे रोखले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये आम्ही नोंदवले की नितीन सेठी 2019 हाफ पोस्टसाठी लिहित होते, सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ला कालबाह्य झालेले रोखे स्वीकारण्याची सूचना केली होती. हे कायद्याच्या विरुद्ध होते आणि मनी लाँड्रिंग विरोधी नियमांचे उल्लंघन होते. सेठी यांनी हे निर्देश पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या अर्थ मंत्रालयाकडे पाठवले. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने या माहितीला दुजोरा दिला असून हे रोखे भाजपने रोखले होते. हा कायदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली अर्थ मंत्रालय त्यावेळी होते. या परिस्थितीमुळे पंतप्रधानांचे मौन, त्यांची नैतिक भूमिका आणि इलेक्टोरल बॉन्ड्सवरील त्यांची भूमिका यावर प्रश्न उपस्थित होतात. हा मुद्दा इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर हायलाइट करण्यात आला होता, ज्यामध्ये केवळ सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या प्रतिमा असलेले न्यूज 18 चॅनेलचे पोस्टर होते. विशेषतः विरोधी वक्ते अनुपस्थित होते, जे जागतिक समस्यांवरील चर्चेत प्रतिनिधित्वाचा अभाव सूचित करतात. जानेवारीपासून पंतप्रधान वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये 30 ते 54 मिनिटांपर्यंत भाषणे देत आहेत. 15 फेब्रुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असूनही इंडिया टुडेच्या कार्यक्रमात 16 मार्च 52 मिनिटांच्या भाषणात त्यांनी निवडणूक रोख्यांचा विषय टाळला. 19 मार्च न्यूज 18 कार्यक्रमात ते पुन्हा बोलणार आहेत. ही परिस्थिती इतर लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टींशी विरोधाभासी आहे, जिथे निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे मानक आहे. वृत्तवाहिन्यांपर्यंत पंतप्रधानांचा अप्रत्यक्ष प्रवेश आणि विरोधी आवाजाची अनुपस्थिती असमतोल दर्शवते. निवडणूक आयोग या विषमतेकडे लक्ष देईल की नाही अशी चिंता निर्माण करणारे हे समतल खेळाचे क्षेत्र नाही. इलेक्टोरल बॉन्ड्सचा मुद्दा गंभीर असला तरी हिंदी वृत्तपत्रांनी व्यापकपणे कव्हर केले नाही किंवा रिपोर्टर्स कलेक्टिव्ह, न्यूजमिनिट आणि स्क्रोलच्या प्रयत्नांप्रमाणे या गुंतलेल्या कंपन्यांची सखोल चौकशी केली गेली नाही. परिणामी भारतातील बरेच लोक अनभिज्ञ आहेत. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी केलेल्या ट्विटने पंतप्रधान मोदींच्या व्हॉट्सॲपवर फिरत असलेल्या संदेशाकडे लक्ष वेधले, अगदी परदेशात राहणाऱ्या भारतीयांपर्यंत पोहोचले. या व्यापक वितरणामुळे डेटा गोपनीयता आणि निष्पक्ष खेळ सुनिश्चित करण्यात निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या जनता पक्षाच्या सरकारने दूरदर्शनवर विरोधकांचा प्रवेश सुनिश्चित केला, राज्य माध्यमांवर सत्ताधारी पक्षाची मक्तेदारी असू नये यावर भर दिला. हे तत्त्व मात्र आज खासगी वाहिन्यांकडून दुर्लक्षित झालेले दिसते. 1998 निवडणुकीपासून दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना एअरटाईम वाटप करणे बंधनकारक आहे. मार्च 23, 2019 रोजी निवडणूक आयोगाच्या एका प्रेस रिलीजने 1999 लोकसभा निवडणुकीपासून स्थापित केलेल्या या नियमांना दुजोरा दिला आहे, ज्यामुळे दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅनेलवर सर्व राष्ट्रीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्रसारण वेळ अनिवार्य आहे. ऑल इंडिया रेडिओ देखील त्याचे अनुकरण करेल असे ठरले. प्रादेशिक पक्षांनाही संधी दिली. अशा पद्धतीने सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येकाला सरकारी वाहिन्यांवर संधी मिळेल. खासगी वाहिन्यांना हा नियम का लागू होत नाही? पंतप्रधान जर ठराविक वाहिन्यांवर तासभर भाषण न करता विराम देऊ शकतात, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही तीच जागा का देऊ नये? हे अन्यायकारक वाटत नाही का? नोव्हेंबर 2022 केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक आदेश जारी केला होता की सर्व खाजगी वाहिन्यांनी त्यांच्या वृत्तसेवा जबाबदारीचा भाग म्हणून दररोज अर्धा तास राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाचे कार्यक्रम प्रसारित केले पाहिजेत. 11 वर्षांनंतर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली, ज्यामध्ये प्रथमच चॅनेलवर असे कार्यक्रम प्रसारित करणे बंधनकारक होते. या निर्णयामुळे त्यांच्या जाहिरातींच्या वेळेवर परिणाम होईल अशी चॅनेलमधील चिंता या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि जानेवारी 2023 असा सल्ला देण्यात आला की या नियमाची अंमलबजावणी त्यांच्या विवेकबुद्धीवर सोडली जाईल, परंतु त्यांनी त्यावर मासिक अहवाल सादर केला पाहिजे. भारत सरकार जेव्हा खाजगी वाहिन्यांवर नियम लादू शकते, तेव्हा विरोधी पक्षांनाही जागा देण्याचा विचार का केला नाही? याचा विचार निवडणूक आयोगाने का केला नाही? ज्या दिवशी पंतप्रधानांची सभा तासाभर किंवा अर्धा तास प्रसारित केली जाते, त्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याची सभा अर्धा तास प्रसारित करून चॅनल्सनी निवडणुकीत समानता सुनिश्चित करण्याचा आदेश का नाही? आम्ही याचा उल्लेख करतो कारण जनता पंतप्रधानांना न्यूज चॅनल्सवर पाहते, पण त्यांनी 10 वर्षांपासून एकही पत्रकार परिषद घेतली नाही हे माहीत नाही. या चॅनल्सवर ते रॅलीत करतात तशी भाषणे करतात. जनतेला माहीत आहे का की जेव्हा पंतप्रधान एका विशिष्ट चॅनलवर हजर झाले, तेव्हा निवडणूक रोख्यापासून ब्रिजभूषण सिंग आणि पुलवामापर्यंतच्या विषयांवर कोणतेही प्रश्न विचारले गेले नाहीत? असे दिसते की खाजगी वाहिन्यांनी मोदीजींना आश्वासन दिले आहे, जे भारतातील लोकांना विविध हमी देतात ते त्यांना आमंत्रित करतील, परंतु त्यांना निवडणूक रोख्यांबद्दल प्रश्न विचारणार नाहीत. हमीभाव देण्यासाठी ओळखले जाणारे मोदीजी इलेक्टोरल बॉन्ड्सवर गप का बसले आहेत? 15 फेब्रुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील खुलासे, मीडिया रिपोर्ट्ससह बॉन्ड खरेदीमागील व्यवहार उघड झाले आहेत. तरीही मोदीजी मौन बाळगून आहेत. बॉन्डच्या मुद्द्यावर बोलणार नाही अशी हमी त्यांनी दिली आहे का? हिंदी वृत्तपत्रांमधून निवडणूक रोख्यांशी संबंधित बातम्या का येत नाहीत हे समजून घेण्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे तुमच्या जाणून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का? तुम्ही या वृत्तपत्रांवर आणि वाहिन्यांवर पैसे खर्च करता, पण त्यामुळे ते तुम्हाला माहिती देत नाहीत का? सर्वोच्च न्यायालयाने ते घटनाबाह्य ठरवले असतानाही पत्रकार परिषदांमध्ये मीडिया त्याबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारत नाही. ते अर्धा तास ते तासभर भाषणे देतात, पण निवडणूक बंधपत्रांवर गप्प राहतात आणि प्रश्न विचारले जात नाहीत. जर वृत्तवाहिन्यांनी निवडणूक रोख्यांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांना वेगवेगळ्या कोनातून कव्हर केले, तर पंतप्रधानांचे या ठिकाणचे दौरे आणि भाषणे थांबतील. ओळख लपविण्यासाठी आणि मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्याच्या प्रयत्नांसह एक महत्त्वपूर्ण घोटाळा उघडकीस आला आहे, तरीही पंतप्रधान गप्प आहेत. नमस्कार, मी रवीश कुमार.